श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, चौथ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकापर्यंतचे रसभरित निरूपण सुरू आहे। ज्ञानाची महती, ज्ञानप्राप्तीचे साधन, श्रद्धेने कशाप्रकारे ज्ञान उत्पन्न होते, ज्ञानाने कशाप्रकारे शांती निर्माण होते, शांतीमुळे कसा आत्मबोध होतो, आणि जर श्रद्धा नसेल तर कशाप्रकारे संशय उत्पन्न होतो, आणि संशयामुळे काय काय होते हे सगळं आपण पाहिलंच। आणि हा जो संशय असतो हा नुसता बुद्धीत राहत नाही, हळूहळू तो कर्माच्या माध्यमातून, आपल्या वर्तनाच्या माध्यमातून हळूहळू तो आपल्या हृदयात शिरतो। मग माऊलीने सांगितलं, हृदयी हाची न समाये, आणि बुद्धी ते गिवसुनी ठाये, तेथ संशयात्मक होय लोकत्रय। नुसत्या हृदयात राहत नाही तर तो बुद्धीतही शिरतो। आता हृदय आणि बुद्धी म्हणजे काय? हृदयात राहणे म्हणजे भावना, आपली भावना, आपल्या भावनेत संशय राहतो, आणि बुद्धीत राहतो म्हणजे आपल्या तर्कांमध्येही संशय शिरतो, म्हणजे संशयग्रस्त तर्क आपले होऊ लागतात। आणि असं झाल्यामुळे संशयात्मक होय लोकत्रय, तिन्ही लोक संशयग्रस्त दिसू लागतात, नको त्या ठिकाणी संशय, नको त्या ठिकाणी संशय। तर असं हे संशयामुळे सर्वनाश होतो। आतापर्यंत हा भाग फार सुंदर ओव्यांनी नटलेला भाग आपण पाहिला, असं वाटते की यात बुडून जावं, यातून बाहेरच पडू नये। आज 41वा नाही 42वाला हे उरलेले दोन श्लोक चौथ्या अध्यायाचे आपण घेऊया, आणि 42वा श्लोक हा या अध्यायाचा अखेरचा श्लोक असेल, म्हणजे आज आपल्या चौथ्या अध्यायाची समाप्ती होणार। सुरू करूया आजचा भाग 41व्या श्लोकापासून। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। योग संन्यस्त कर्माणं ध्यान सच्छिन्न संशयम् आत्मवंतं न कर्माणि निमग्नन्ति धनंजय। हे धनंजया, योगाने ज्यांची कर्मे नाश पावली आहेत आणि अद्वैत ज्ञानाने ज्यांचे संशय नष्ट झालेले आहेत, अशा आत्मवेत्या ज्ञानी मनुष्याला कर्मे बाधित नाही। आधी ज्ञानाचे लक्षण, अज्ञानाचे लक्षण, संशय हे सांगितल्यानंतर काय सांगतात? योगामुळे, योग केल्यामुळे, योगाने ज्यांची कर्मे नाश पावली। आधी सांगितलं की योगामुळे ज्ञान उत्पन्न होते आणि ज्ञानाने कर्मे निशेष भाजली जातात। असे कर्मे नाश पावली आणि अद्वैत ज्ञानाने ज्यांचे संशय नष्ट झाले। संशय नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे द्वैताला संपवणे, द्वंद्व संपवणे, कॉन्फ्लिक्ट संपवणे, कन्फ्युजन संपवणे, आणि हे कशाने शक्य आहे? अद्वैत, ठामपणे वागणे, ठामपणे राहणे, ठामपणे निर्णय नेले, हे अद्वैतामुळे शक्य होते। आणि अद्वैत ज्ञानाने ज्याचे संशय नष्ट झाले, अशा त्या आत्मवेत्या ज्ञानी मनुष्याला कोणत्याच प्रकारचे कर्म बाधा पोचू शकत नाही, तो कुठल्याच प्रकारच्या कर्मबंधनात सापडत नाही। ऐसा जरी थोरावे तरी उपाये के आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग, तरी तेणे ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसीचा। पहा आणखीन ज्ञानेश्वरीचं सौंदर्य पहा। मूळ श्लोक काय म्हणतो? हे धनंजया, योगाने ज्याचे कर्म नाश पावले आहेत आणि अद्वैत ज्ञानाचे संशय नष्ट झालेले आहेत, अशा ज्ञानी माणसाला कर्मे बाधत नाहीत। आणि माऊली काय सांगत आहे? एवढा जरी हा संशय वाढला तरी त्याचा उपाय सांगतायत, एवढा जरी तो संशय वाढला तरी एका उपायाने त्याला जिंकता येते, आणि तो उपाय म्हणजे अवतीभोवती चांगले ज्ञानरूपी खडग आपल्या हातात घावे। ज्ञानरूपी खडग म्हणजे ज्ञानरूपी तलवार, ज्ञानरूपी तरवार आपल्या हातात घ्यावी, तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण तरवारीने हा संपूर्ण नाश पावतो, आणि मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसे होतात. काय म्हणतात, ऐसा जरी थोरावे, हा संशय किती मोठा झाला, पातक कितीही मोठे झाले, माणूस कितीही अश्रद्धावान असेल, संशयरहित असेल, पण या संशयाचा छेद करण्यासाठी एकमेव चांगला उपाय म्हणजे आपल्या हातात ज्ञानाची तरवार असावी. ऐसा जरी थोरावे तरी उपावे एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान कडग. आणि त्याने काय होईल, तेने ज्ञान शस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता पिठे मानसीचा. हे जे ज्ञान शस्त्र आपल्या हातात आलं, अणुकुचीदार अणीदार तीक्ष्ण असं जे ज्ञान शस्त्र, अशी जी तलवार आपल्या हातात आली, मग निखळू हा निवटे, आणि मग निशेष खता पिठे मानसीचा. मनात असलेले जितके संशयाचे मळ असतील, ते सगळेच्या सगळे निशेष होतात. त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण तरवारीने हा संपूर्ण नाश पावतो. याशिवाय याला संपवण्याचा दुसरा उपाय नाही. पुढे काय उपदेश करतात अर्जुनाला, तस्मान ज्ञान संभूतम हृस्तम ज्ञानासीनात्मना छित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या या संशयाचा अर्जुना ज्ञानरूपी तरवारीने छेद कर, आणि त्याचा छेद करून आपल्या क्षात्र धर्माला उचित अशा कर्मयोगाचा अवलंब कर. हे भरत कुलोत्पन्ना, या ठिकाणी युद्धाला उभा राहा. पहा, इतका ज्ञानाचा उपदेश करत आहेत देव, आत्मबोधाचा उपदेश करत आहे, शांतीचाही उपदेश करत आहे, पण अर्जुनाला मध्ये मध्ये टोचून सांगत आहे बरोबर की तू युद्धासाठी उभा राहा, हे सगळे कर्म तुला करायचे आहे, यांना सोडता कामा नये, आणि म्हणून तू युद्धासाठी उभा राहा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशु करोनी हृदयस्ता संशयासी ऐसे सर्व ज्ञानाचा बापू जो कृष्णो ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया तव या पूर्वापर बोलाचा विचारुणी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न हन अवसरीचा करीता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पेल पुढा जयाचिया बरवेपणी की जे आठा रसांची ओवाळणी जो सज्जनांची ये आयणी विसावा जगी तो शांतुची अभी नवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित जैसे बिंब तरी बचके येवणे परीप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. मंडळी, एक एक शब्द शांतपणे ऐका आणि हळुवार हृदयात उतरा. काय सांगत आहे माऊली, एवढ्याकरिता अर्जुना अंतकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू आणि युद्ध करायला सुरुवात कर. हे तर झालं या श्लोकाबद्दलचं. पुढे काय म्हणतात, राजा धृतराष्ट्रा ऐक असा संजय म्हणतो, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण, तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलता झाला. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समायोजित प्रश्न विचारील ते आता पाहूया. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावे, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीची विश्रांती स्थान आहे, तो शांत रस ज्यात अपूर्वतेने प्रकटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत असे ते मराठी बोल ऐका. किती सुंदर ओवी आहे बघा. तो शांतुची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित. सूर्यबिंब जरी बचके एवढे असले लहानसे दिसत असले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन सुद्धा अपूर्ण पडते. अगदी त्याचप्रमाणे या अर्थभरित शब्दांची व्याप्ती आहे असे तुमच्या अनुभवाला येईल. ना तरी कामी तयाचिया इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान ध्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निकेचित ध्यावे हे विनंती माझी जेथ साहित्याणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया नीलू मंदू सुगंधू तया मृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष हा फळे देतो अगदी त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्या असे ज्ञानेश्वर महाराज सर्वांना विनंती करतात. पण हे राहू द्या, जास्त काय सांगावे, हे सर्वज्ञ आहेत, त्यांना आपोआप समजतेच आहे. तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी परत परत विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप गुण आणि कूळ यांनी युक्त आणि त्याच्यावर पतिव्रतासुद्धा आहे, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकारांची जोड दिसेल. जेथे साहित्य आणि शांती ही रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीच साखर प्रिय आणि त्यातच जर तिने ती साखर कोणी औषध म्हणून आपल्याला दिली तर मग आनंदाने का खाऊ नये आणि वारंवार का खाऊ नये. मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद आणि सुगंधी असतो आणि त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने त्याच्या ठिकाणी सुस्वर उत्पन्न होईल तर मग कसं होईल, किती चांगली गोष्ट होईल. अगदी माऊलीचे शब्द असेच्या असेच आहेत. सहजे मलया नीलू मंद सुगंधो. मंडळी, या शब्दांमध्येच सुगंध आहे, या शब्दांमध्येच गोडवा आहे, या शब्दांमध्येच अमृत आहे, शब्दांमध्येच चैतन्य आहे. म्हणून सहजे मलया नीलू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवी चिकाना करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे तरी जरी मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे रोग जाय दूधे साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षु असे आयता श्रवणाची माजी म्हणून आथिलिया राणुका गीतार्तुहानिका ज्ञान देवणे आयिका निवृत्तीदासू. जर असं झालं, त्या मलय पर्वतावरच्या वाऱ्याला सुगंध लागला आणि त्याला अमृताची चव जर लागली आणि तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचविल आणि त्याचप्रमाणे कानांकडून वाहवा सुद्धा मिळविल, कारण त्याला अगदी सुंदर असा सुस्वर आलेला असतो. अगदी तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानाचे पारणे फिटतील आणि दुसरे अनायासे या संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. अरे, जर मंत्रयोगानेच शत्रूस ठार मारता येईल तर मग कमरेला कट्यार बांधायची गरज काय? जर दुधाने आणि साखरेनेच रोग नाहीसा होत असेल तर मग कडुनिंबाचा रस प्यायची गरज काय? अगदी त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, इथे नुसत्या ऐकण्यानेच घर बसल्या मोक्ष मिळणार आहे, तर मग म्हणून हे प्रेमाने का ऐकू नये, ज्ञानेश्वरी श्रवण का करू नये? म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. मंडळी, किती सुंदर अध्याय हा ज्ञानयोगाचा अध्याय. ज्ञानप्राप्तीचे साधन, गुरुची सेवा, समर्पण, त्यांच्याप्रती पूर्ण भाव, त्यानंतर ज्ञान, ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानातून शांती, शांतीतून आत्मसुख आणि आत्मसुखानंतर ती परमोच्च स्थिती मोक्षापर्यंत जाण्याची, कशा पायऱ्यांनी माऊलींनी किती सुंदर वर्णन केलं आहे. विचार करा मंडळी, 14 वर्षाचं लेकरू माऊलींनी ज्यावेळी हे ज्ञानेश्वरी लिहिली आहे, आज तुम्ही पाहिलं एक एक शब्द कसा किती सुंदर शब्द आहे. एक एक काही शक्य आहे 14 वर्षाच्या मुलाला असं करणे? किती परमात्म्याची त्यांच्यावरती कृपा. कृपा म्हणण्यापेक्षा ते स्वतःच परमात्म स्वरूप होते म्हणून हे शक्य झालं. नाहीतर अशा पद्धतीची एक तरी ओळी आपण करू शकतो का? किती सुंदर सुंदर शब्द. नुसतं त्याचा भाव पक्ष नाही तर साहित्य पक्ष सुद्धा. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. कुठले शब्द आहे? कुठून इतकं ज्ञान प्राप्त झालं असेल एका लहान पोराला? आणि कशी ही रचना तयार झाली असेल? किती भाग्यवंत असतील ती लोक ज्यांच्या समोर बसून ज्ञानेश्वर माऊलींनी ही रचना तयार केलेली आहे. किती सुंदर तो काळ असेल, किती सुंदर ते लोक असतील, किती सुंदर ते लिखाण करणारे सच्चिदानंद बाबा असतील. माऊलीचे भावंड, काय त्यांचं थोर भाग्य. त्यांच्या सोबतीला नामदेव, त्यांच्या सोबतीला रेडा ज्ञाना नावाचा, किती सुंदर सर्व दृश्य राहिलं असेल. मंडळी, आपल्याला ही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, कारण माऊलीचे हे गोड शब्द आपल्यासोबत आहे आणि या चैतन्याच्या माध्यमाने माऊली स्वतः आपल्यासोबत उपस्थित आहे. आपलं खूप थोर भाग्य आपल्याला आज हे ऐकायला मिळत आहे. माऊली स्वतः 14 अध्याय संपवताना शेवटली ओळी म्हणतात की म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका. मनोनिया आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका, ज्ञान देव म्हणे ऐका निवृत्ती दासू. प्रसन्न अंतकरणाने हा गीतार्थ चांगला ऐका, कारण असं ज्ञान दुसरीकडे कुठेच नाही आहे. मंडळी, माहीत नाही कधी प्रसंग येईल आपल्याला प्रत्यक्ष एकमेकांसमोर बसून या ज्ञानाच्या गोष्टी करायसाठी, पण कधी जेव्हा कधी मौका मिळेल एखादा ज्ञानेश्वरी सप्ताह करण्याचा, तुमच्या सोबत बसून एक एक गोष्ट, एक एक ओवी उलगडून सांगताना खूप आनंद वाटेल. यात खूप उदाहरणं घ्यावेसे वाटतात, खूप उदाहरणं घ्यावेसे वाटतात. आधुनिक काळातले खूप उदाहरणं आहेत, थोर पुरुषांच्या खूप गोष्टी आहे, एका ओवीवर साजेसं असं एक एक उदाहरण आहे. पण वेळेच्या मर्यादेचं पालन करायचं आहे. आपल्याला सर्व तरुण मंडळीच्या वेळेचं सुद्धा आपल्याला भान ठेवायचं आहे. म्हणून अगदी 20 ते 25 मिनिटाच्या आतमध्ये संपवण्याचा नेहमी आपला हा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच आपण नेहमी हा प्रयत्न करत असतो आणि स्वतःला मी आवडत असतो. खूप मनपूर्वक इच्छा होत असते की आणखीन तुम्हाला हे स्पष्ट करून सांगवावं. मंडळी, आज आपला 14 अध्याय इथे समाप्त होत आहे. उद्या आपण 5व्या अध्यायाचा सारांश घेऊ. एकापेक्षा एक सरस अध्याय समोर येतील. हा अध्याय म्हणजे ज्ञान संन्यास योग होता 14 अध्याय. यात ज्ञान संन्यास योगाची विस्तृत चर्चा माऊलींनी केली आहे. याचं आणखीन विश्लेषण आणि स्पष्टीकरण पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा येईल आणि हाच ज्ञानाचा विषय पुढे पुढे येत जाईल आणि त्याचा आनंद आपण घेत जाऊ. फक्त पवित्र अंतकरणाने पवित्र मनाने या आणि हा ग्रंथ ऐका. ही माझी कळकळून तळमळीची कळकळीची विनंती तुम्हा सर्वांच्या पायी. आज आपण चौथा अध्याय इथे संपवतो. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीपंढरीनाथ महाराज की जय.